श्वेता मॅडम बोलत आहेत ना? मॅडम मी अमित गुजराती बोलतो आहे परांजपेट स्कीमच्या आर्यवर्त प्रोजेक्ट मधून.
ओके.
हा मॅडम, आपण इन्क्वायरी केली होती प्रोजेक्ट संदर्भात. येस मॅम. तर मॅडम काय बदल होतात, आपण काय चॉईस होता आपला? 2 BHK, 2.5 BHK?
प्रोबेबली
1 BHK. ओके ओके. मॅडम आपण कुठून बोलतात, नाशिकहून का कुठे दुसऱ्या लोकेशनवरून?
नाही सर.